नमस्कार. भाषा आपली सर्वांचीच या प्राध्यापक डॉक्टर अविनाश बिनिवाले लिखित पुस्तकाचं प्रथम प्रकाशन राज्य मराठी विकास संस्थेनं 27 फेब्रुवारी 2000 रोजी केलं. या पुस्तकाच्या अभिवाचनाचा हा उपक्रम आता सुरू करतो आहोत. या उपक्रमाला राज्य मराठी विकास संस्थेनं अर्थसहाय्य केलं आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका. बिनिवाले लिहितात, मला समर्थ मराठीचा आधार देणाऱ्या, इंग्लिश फ्रेंच शिकवणाऱ्या, इतर अनेक भाषा शिकायला प्रोत्साहन देणाऱ्या, जगभर हिंडण्याची आवड निर्माण करणाऱ्या माझ्या आद्य शिक्षकांना, माझ्या आईवडिलांना सप्रेम अविनाश. या पुस्तकाचं मनोगत जे आहे त्याच्यात प्राध्यापक बिनिवाले लिहितात, भाषा हा मानवी संस्कृतीचा महान ठेवा आहे. मानवी संस्कृती म्हटल्यावर खरं तर त्यात आपपरभाव यायचं काही कारण नाही. सर्व भाषा आपल्याच आहेत, पण प्रत्यक्ष व्यवहारात दुर्दैवानं तसं घडत नाही. सर्वांना जोडणारा दुवा ठरण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी भाषेच्या नावावर माणसांना एकमेकांपासून तोडण्याचे प्रकार होत असलेले दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपलं एकमेकांबद्दलचं घोर अज्ञान, स्वार्थ, अहंगंड, हेवे दावे, उच्चनीचतेच्या कल्पना, राजकीय बेरजा वजाबाक्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे आपण एकमेकांना दुरावत चाललो आहोत. गेल्या काही दशकात आणखी एक चमत्कारिक चित्र दिसू लागलंय की अनेक भाषा समुदायांना आता आपलं काय होणार. तथाकथित मोठ्या भाषांचे समुदाय आपल्याला गिळून तर टाकणार नाहीत ना, अशी भीती वाटायला लागली आहे. भाषेत अंतर्गत बदल होत असतात, तसे तिच्या बाह्य परिस्थितीतही होत असतात. चढ उतार चालू असतात. जगातल्या अनेक भाषांनी असे चढ उतार अनुभवले आहेत. आपल्याला ती माहिती कळली तर आपणही तशा परिस्थितीला तोंड द्यायला तयार होऊ शकू. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलनं मृतवत झालेल्या हिब्रू भाषेला पुन्हा जिवंत केलं हे उदाहरण आपण ऐकतो, पण त्यांनी नक्की काय केलं, का केलं, हा तपशील सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. इंग्लिश भाषेचं साम्राज्य तयार होतं, पण त्यातलं रहस्य आपण समजून घेत नाही. आपल्या आसपासच्या भाषिक क्षेत्रातून काय चाललंय हेही आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. आज जागतिकीकरण हा परवलीचा शब्द झाला आहे. आपला अजूनही असा समज आहे की जागतिकीकरण म्हणजे जगभरातल्या विविध वस्तू आपल्या घरात आणून त्यांचा उपभोग घेणं. जागतिकीकरण म्हणजे आपल्या तरुणांनी, उद्योजकांनी देशोदेशी जाऊन पराक्रम गाजवणं, जग काबीज करणं. आज या जागतिकीकरणाच्या निमित्तानं आपल्याला आपल्या भाषांनाही मोठं करण्याची संधी आली आहे. आपण तिचा उपयोग करून घेणार की दवडणार हे आपल्या विजिगीषू वृत्तीवरच अवलंबून आहे. या बाबतीत अगदी अलीकडची चीनमधली घटना लक्षात घेण्यासारखी आहे. संगणकाच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टनं आपला विंडोज कार्यक्रम आणून जगातल्या साऱ्या देशांमध्ये खिंडारं पाडली, पण चीनमध्ये मात्र त्यांना प्रवेश नव्हता. विंडोज आज्ञावलीवर आमची चीनी भाषा आणा नि मगच तुमचे कार्यक्रम विका, अशी अट चीनी सरकारनं घातली. हे आव्हान स्वीकारून मायक्रोसॉफ्टनं आपला पैसा, बुद्धिमत्ता नि कसब एकवटून चीनी चित्रलिपी संगणकावर बसवण्याचं ऐतिहासिक कार्य पार पाडलं आणि मगच चीनच्या बाजारात प्रवेश केला. चिन्यांनी दाखवलेल्या हुशारीमुळे त्यांचा, त्यांच्या भाषेचा केवढा फायदा झाला. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण हरवून जायचं, नष्ट व्हायचं की पराक्रम गाजवून विजयी व्हायचं हे आपल्या मनोवृत्तीवरच अवलंबून आहे. इंग्लिश आली पळा किंवा चिनी आली धावा धावा असं म्हणून आपण घाबरून जाणार असू, आलेल्यांपुढे सपशेल लोटांगण घालणार असू, तर आपल्या भाषेचं म्हणजेच आपल्या संस्कृतीचं नि पर्यायानं आपलं अस्तित्वच संपून जाईल यात काही संशयच नाही. त्यानंतर आपण केवळ प्राणी म्हणून जगत राहू. तसं झालं तर राजकीयदृष्ट्या नाही तरी सांस्कृतिकदृष्ट्या ते जीणं गुलामगिरीचंच असेल. आज दुर्दैवानं अशी अनेक उदाहरणं आफ्रिकेत दिसतात. हा धोका आपल्या उंबरठ्यापाशी येऊन ठेपलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यानं ईशान्य भारतात चंचू प्रवेशही केलेला आहे. एखादी भाषा मरणं म्हणजे ती संस्कृती मरणं नी एकूण मानवजातीचं ते फार मोठं कधीही भरून न येणारं नुकसान असतं हे जगातल्या जाणत्यांना ठाऊक असलं तरी व्यापाऱ्यांना त्याची पर्वा नसते. बऱ्याचदा राजकारणीही अगतिक बनतात तेव्हा जागतिकीकरणाच्या लाटेत संस्कृतीचा विचार करणाऱ्यांनी वाहून जाता कामा नये. तो आपल्या केवळ अस्मितेचा नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न म्हणून गांभीर्याने बघायला पाहिजे. आपण जागरूक राहिलो तर आपण नव्या लाटेत निश्चितपणे टिकून राहू, स्वतंत्रपणे वाढू, समृद्ध होऊ. देशांच्या तथाकथित राजकीय सीमा ओलांडून जाणारं तंत्रज्ञान आज आपल्या हाती आलं आहे. त्याचा योग्य उपयोग करण्याची हुशारी आपण दाखवली तर आपल्या भाषेला जागतिक स्तरावर नेणं सोपं आहे. कारण मुळातच मराठी ही संख्येच्या दृष्टीनं जगातल्या मोठ्या भाषांपैकी एक भाषा आहे. पण तेवढं वाटणं पुरेसं नाही. मुळात म्हणजे आपल्या भाषेचा सर्व क्षेत्रात वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त ठिकाणी ती आग्रहानं वापरली पाहिजे. आपल्या विचार चिंतनाचं आणि शिक्षणाचं माध्यम म्हणून तिचाच वापर केला पाहिजे. एवढी एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे केली तरीही नव्या ज्ञानाच्या दृष्टीनंही सक्षम बनून ती ज्ञानभाषा होण्यात कसलीही अडचण नाही. सारं काही आपल्याच हातात आहे. साऱ्या भाषा आपल्याच आहेत. आपण त्या शिकाव्या, गरजेनुसार त्यांचा उपयोग करावा, आपलं जीवन समृद्ध करावं. हे सगळं करताना आपली भाषा संस्कृती सोडण्याची गरज नसते हे आपल्याला भाषांच्या अभ्यासामुळे कळतं. आपल्या दडलेला अतिरेकी संपतो. संस्कृतीचा ठेवा मुख्यतः भाषेच्या आधारानंच टिकून असतो. म्हणूनच संस्कृतीच्या संरक्षणात संवर्धनात भाषेचं स्थान अनन्यसाधारण आहे. भाषांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची मुळात माहिती देऊन चर्चा व्हावी असा विचार होता. त्यासाठी एखाद्या योग्य मंचाचा मी शोध घेत होतो. सुदैवानं मला तशी संधी लोकसत्तेचे संपादक डॉ अरुण टिकेकर यांनी दिली. भाषा हा तसा न संपणारा विषय आहे. तेव्हा व्यावहारिक अडचणी लक्षात घेता जुलै 1998 ते डिसेंबर 1999 ह्या अल्पकाळात भाषेच्या काही पैलूंवर भाषा आपली सर्वांचीच ह्या सदरात माझे 78 लेख लोकसत्तेत प्रकाशित झाले. सरोजिनी वैद्य यांच्याशी चर्चा करून त्यातील विविध भाषा, लिप्या, लेखन, संस्कृती अशा विषयांशी संबंधित काही लेखांची या पुस्तकासाठी निवड केलेली आहे. त्या निवडक संस्कारित लेखांचं संकलन आज या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित होत आहे. पुस्तकाची जुळवाजुळव करताना राज्य मराठी विकास संस्थेच्या सर्व कर्मचारी सदस्यांनी मला वेळोवेळी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.